आजचे दैनिक सुभक्तिपर पोत 27 सप्टेंबर। अधिक उत्तम अभिवचनाचे सामर्थ्य। मी मोकळेपणाने चालेन कारण मी तुझ्या नीतिनियमांचा आश्रय केला आहे। स्तोत्रसंहिता 119:45। स्वातंत्र्य हे पूर्णानंदाचं एक आवश्यक घटक आहे। आपल्याला ज्या गोष्टीचा तिटकारा वाटतो तिचपासून जर आपण बंधमुक्त नाही आणि ज्या गोष्टींवर आपण प्रीती करतो ती करण्यासाठी जर आपण स्वतंत्र नाही तर आपल्यापैकी कोणीही आनंदी असणार नाही। आपल्याला हे खरे स्वातंत्र्य कुठे मिळते? स्तोत्रसंहिता 119:45 म्हणते, मी मोकळेपणाने चालेन कारण मी तुझ्या नीतिनियमांचा आश्रय केला आहे। येथे जे चित्र आहे ते मोकळेपणाने वावरण्यासंबंधीचे आहे। वचन आपल्याला क्षुल्लक शहाणपणापासून बंधमुक्त करते। परमेश्वराने शलमोनला समुद्र काठच्या वाळूप्रमाणे मोजमाप काढता येत नाही इतके फार मोठे शहाणपण व अघात समज दिली होती। 1 राजे 4:29। वचन आपल्याला आपल्या जीवावर उठलेल्या बंदिवासातून बंधमुक्त करते। त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले। स्तोत्रसंहिता 18:19। येशूने म्हटले, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल। योहान 8:32। तो हे बोलत असताना त्याच्या मनात जे स्वतंत्र होते ते पापाच्या गुलामगिरीपासून मुक्तीचे स्वतंत्र होते। योहान 8:34। किंवा सकारात्मक दृष्टीने सांगायचे तर ते स्वातंत्र्य पवित्रतेसाठी असलेले स्वातंत्र्य आहे। देवाच्या कृपेची अभिवचने ते सामर्थ्य देतात ज्यामुळे देवाने आम्हाकडून पवित्र जीवनाविषयी केलेली अपेक्षा आम्हाला भीतीदायक आणि बंधन वाटण्याऐवजी स्वातंत्र्याचा अनुभव बनवते। पेत्राने देवाच्या अभिवचनांच्या बंधनमुक्त करणाऱ्या सामर्थ्याचे वर्णन या शब्दात केले। त्यांच्या योगे मौलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे। 2 पेत्र 1:4। याचा अर्थ असा की आपण देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण अधिक उत्तम अभिवचनाच्या सामर्थ्याने भ्रष्टता व कामवासना यांचे मूळ उपटून काढतो। काल्पनिक खोट्या सुखाचे सामर्थ्य मोडून टाकणारे हे वचन किती आवश्यक आहे। तर मग देवाच्या वचनाने आपला मार्ग प्रकाशित व्हावा आणि ते आपल्या मनात जपून राहावे म्हणून आपण किती जागरूक असले पाहिजे। तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे। स्तोत्रसंहिता 119:105। मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे। स्तोत्रसंहिता 119:11।